नमस्कार, आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. हर घर तिरंगावरवी राज्य सरकारान वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन केला. राज्य सरकाराप्रमाणूच भारतीय जनता पार्टीन लेगीत देशप्रेमाची प्रेरणा दिवपी तरेकवार कार्यावळींचे आयोजन केला अशी माहिती भाजपाचे फुडारी एडव्होकेट नरेंद्र सावयकार हांणी दिल्या. 11 ते 13 ऑगस्ट ह्या काळात गोयच्या 40 मतदारसंघांनी तिरंगा बायक रॅलींचे आयोजन केला. हातूंत गोयभरातले तरणाटे वांटो घेतले अशी माहिती तांणी दिली. ह्याच काळात राज्यातल्या थोर फुडाऱ्यांची आणि सुटके झुजाऱ्यांची स्मारकां नितळ करपाची मोहीम भाजपा गोयभर राबयतले. हे खेरीज 14 ऑगस्ट हो दीस जिल्लो पावड्याचेर भाजपा पाळटले. उत्तर गोयात म्हापसा जाल्यार दक्षिण गोयात मडगांवां हे फाटभुंयेर विभाजक विभिषिका स्मृती दिसाची कार्यावळ आयोजित केल्या. ह्या कार्यावळी दरम्यान मुकमोर्चा काडटले अशी माहिती तांणी दिली. 13 ते 15 ऑगस्ट ह्या काळात सगळ्या देशप्रेमींनी तिरंगाचो फोटो आपल्या सोशल मिडियाचो डीपी प्रोफाईल पिक्चर म्हण दवरचो अशे आवाहन तांणी केला. जाल्यार 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिसाच्या कार्यावळीत गोयकारांनी व्हडा प्रमाणात हजेरी लावची अशे आवाहन सावयकार हांणी पणजे भाजपा मुख्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार केले. आपले भविष्य घडोवपाचे आसत जाल्यार जिणेत शिस्त आणि सातत्य जाय अशे दक्षिण गोय जिल्ह्याच्यो पुलीस अधीक्षक सुनीता सावंत हांणी सांगले. त्यो काल खांडोळा सरकारी महाविद्यालयात विद्यार्थी मंडळाच्या अधिकार ग्रहण सुवाळ्यात मुखेल सोयऱ्यो ह्या नात्यान उलयताल्यो. तरणाटे व्यसनाधीन जाले जाल्यार देशाचो फुडार काळखी जातलो अशी शिटकावणी तिणी दिली. दरेकल्यान आपल्या शिक्षकांचो आणि आवय बापायचो आदर करचो अशे तिणी मागले. खांडोळा सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पूर्णकला सामंत, विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष निलेश नाईक तसेच हेर मानेस ह्या सुवाळ्याक हजर आशिल्ले. भारताच्या स्वातंत्र्य दिसानिमतान राज्य दिव्यांगजन आयुक्तान डिजेबिलिटी अलायन्स फॉर इन्क्लुझिव्ह गोवा आणि रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएरा हांच्या जोडपालवान फकत दिव्यांगांखातीर अखिल गोय देशभक्ती कराओके गायन सर्तीचे आयोजन केला. हर घर तिरंगा मोहिमेखाला राज्य दिव्यांगजन आयुक्त आणि दिव्यांगजन सशक्तीकरण खाते ही सर्त घडून हाडटा. ही सर्त 15 ऑगस्ट दिसा परवरीच्या संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनात सकाळी 9:30 सुरू जातली. दिव्यांग व्यक्तींखातीर आपली गायन कला दाखोवपाक आणि आपली देशभक्ती उक्तावपाक ही सर्त एक बरी संद असतली. सर्तकांनी सर्तीच्या दिसा सकाळी 9 मेरेन स्थळार पावपाक जाय. सर्तक आपल्या आवडीचे देशभक्तीचे गीत कोंकणी, मराठी, हिंदी वा इंग्लिश भाषेत सादर करूंक शकतात. दरेका सर्तकाक आपलो कराओके ट्रॅक हाडचो पडटलो आणि 5 मिनटां भितर सादरीकरण करचे पडटले. खाशेल्या शाळांनी आपल्या दरेका शाळेतल्यान फकत एक प्रवेशिका धाडची पडटली. इनामां वाटप सुवाळ्यान ह्या सर्तीचो समारोप जातलो. सर्तीत पहिल्या 3 क्रमांकाखातीर दरेकी 1 आणि 3 उत्तेजनार्थ मिळून 6 इनामां दितले. सर्तकांक वाटेकार जाल्ल्याचे प्रमाणपत्र मेळटले. हे सर्तीत नाव नोंदणी करपाची निमाणी तारीख 12 ऑगस्ट आसा. राज्यात शेगीत पडपी पावसान सध्या विसव घेतला. कालसावन मळब नितळ आशिल्ल्यान वत पडपाक लागला. येता त्या 7 दिसात राज्यात किरकोळ पावस पडपाचो अदमास वेधशाळेन उक्तायला. त्याखातीर हवामान खात्यान कसलीच शिटकावणी दिवंक ना. आयज राती स्टेट द फ्रान्सात जावपी समारोप सुवाळ्यान पॅरीस ऑलिंपिक 2024 अधिकृतपणान सोपतले. सुमार 80,000 प्रेक्षकांसयत हो सुवाळो जातलो. समारोप सुवाळ्याक रेकॉर्ड अशे नाव दिला. तातूंत खेळगड्यांचे यशाखातीर परब मनोवपा वांगडाच नामनेचे कलाकारांचे जायते कला सादरीकरण आसतले. भारताखातीर 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी पीआर श्रीजेश आणि मनू भाकर हांकां ह्या सुवाळ्या वेळार परेड ऑफ नेशन्स खातीर ध्वजवाहक म्हणून वेचून काढल्यात. गोलकीपिंग कुशळटाये खातीर वॉल ऑफ इंडिया ह्या नावान वळखतात तो श्रीजेश खेळा सर्तीच्या हे आवृत्तीत काश्या पदक जिखून हॉकीतल्यान निवृत्त झालो. जाल्यार मनू भाकरान स्वतंत्र भारताच्या इतिहासातलो पहिलो भारतीय खेळगडो जावन खेळा सर्तीच्या एकाच आवृत्तीत 2 पदकां जिखून इतिहास घडयला. समारोप सोहळ्यात ऑलिंपिकची ज्वाला निवळटली आणि ऑलिंपिक ध्वज लॉस एंजलिस 2028 आयोजक समितीकडेन हस्तांतरित करतले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.